स्तोत्र संहिता अध्याय 59. हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडिव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव. दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव. कारण पहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता सामर्थ्य लोक माझ्या विरुद्ध एकत्र गोळा झाले आहेत. जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत. मला मदत करावी म्हणून जागा हो व पहा. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्रायलाच्या देवा, गुट आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर. कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस. संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यासारखे गुरगुरतात आणि नगराभोवती फिरतात. पहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात. त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत, कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो? परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील, तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील. हे माझ्या सामर्थ्या मी तुझ्याकडे लक्ष देईन, कारण देवच माझा उंच बुरुज आहे. माझा देव मला त्याच्या करण्याच्या विश्वसनीयतेने भेटेल. माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल. त्यांना जय मारू नको, नाहीतर माझे लोक विसरून जातील. हे प्रभू, तू आमची ढाल आहेस. आपल्या बलाने त्यांची दानादान कर, त्यास खाली पाड. कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या होटाचे शब्द आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा, यामुळे ते आपल्या अहंकारात पकडले जातात. क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे होत असे त्यांना नष्ट कर. देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहीत हो. संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यासारखे गुरगुरतात आणि रात्री नगराभोवती फिरतात. ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात आणि जर त्यांची तृप्ती झाली नाही तर ते रात्रभर वाट पाहतात. परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन, कारण तू माझा उंच बुरुज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस. हे माझ्या सामर्थ्या मी तुझी स्तवणे गाईन, कारण देव माझा उंच बुरुज आहे. माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो.